चीनीमंडी.com पॉडकास्ट।
साखर कारखान्यातील 400 कामगारांची आरोग्य तपासणी। बिजनोर धामपूर साखर कारखान्याकडून कामगारांच्या आरोग्याची तपासणी दररोज केली जात आहे। सोमवारी 400 कामगारांची तपासणी करण्यात आली। एका कर्मचाऱ्याला कंबर दुखी होती, त्याला औषध देऊन घरी सोडण्यात आलं। साखर कारखान्याचे CMO पंकज कुमार श्रीवास्तव यांनी सांगितलं की प्रत्येक ड्युटी दरम्यान कामगारांच्या आरोग्याची तपासणी केली जात आहे। कारखाना गेटजवळ सॅनिटायझर केबिन बनवलं आहे। तपासणीवेळी मुख्य फार्मासिस्ट कमल सिंह पवार, ॲम्ब्युलन्स पायलट गिरीशचंद्र उपस्थित होते।